माझं मत मी लावू. माझ्या मत याची गरज नाही. ते जे काही करणं आवश्यक असेल ते सरकार करेल. पण एक गोष्ट मला सांगतो की कदाचित ती इमर्जन्सीचा कायदा जर नको असेल, जर तुमच्या इंडियाचे रूल्स आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आपत्ती नको असतील तर ते काढून टाकल्याने किंवा मोठं नुकसान होणारं तातडीनं असं मी मानत आहे. तर ते चर्चेचा प्रश्न, निर्णयाचा प्रश्न. तर त्याचबरोबर मला हेही सांगितलं पाहिजे की राष्ट्राला परराष्ट्राकडून आक्रमणाची ती भीती आहे की नाही. काहीतरी आमच्या देशाच्या सामरस्य ज्याला आपण एक त्याची स्वाधीनता म्हणतो, त्या स्वाधीनतेवरती कुणातरी शेजार पाजाऱ्यांचा वाटला डोळा होण्याचा संभव आहे की नाही. आज उद्या वर्षांनी दोन वर्षांनी मला त्याचं उत्तर विचारावं जातं की हा धोका आहे, हा धोका नाही असं म्हणून देशानं आपल्या आपली फसवणूक नाही करून चालणार. हा धोका तर आहे, परंतु त्याचबरोबर लांडगा आला रे आला अशी एकतरी भयात्मक परिस्थिती निर्माण करून मग सगळे डिफेन्स ऑफ इंडियाचे रूल्स कायदे आणि ती सगळी शस्त्रास्त्र कायद्याची जवळ असावी असा नाही पुकारा पाहिजे. पण राष्ट्र म्हणून तुम्हाला मला कुठल्या दिशेने सावध राहायला पाहिजे, कशाकरता राहिलं पाहिजे, किती काळ राहिलं पाहिजे, त्याची काहीतरी आपल्या मनाशी आपण मीमांसा करण्याची गरज आहे. आणि ही गोष्ट स्पष्ट ठेवली पाहिजे की हे संकट गरुड आहे आणि ते संकट बाकी चीनकडून तर आहेत. चीन आणि हिंदुस्थान यांची निर्माण झालेली जी राजकीय संबंधाची स्थिती आहे ती लक्षात घेतल्यानंतर त्या बाबतीमध्ये आज जे घडतंय हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवरती, विशेषतः हिंदुस्थानच्या पूर्व सीमेमध्ये ब्रह्मपुत्रेचं जे खोरं आहे, त्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये जे आज वातावरण आहे, जी परिस्थिती आहे, आणि विशेषतः ब्रह्मपुत्र खोऱ्याशी लागून असणारा जो नागालँड, मिझो आणि इतर जे ज्याला ट्रायबल एरियाला आपण असं म्हणतो त्या ट्रायबल एरियाचा भाग आणि निफा आणि या निफाच्या उत्तरेला जी सगळं उत्तर सीमा तिथून सुरू होते ती लडाखपर्यंत जवळजवळ 1800 ते 2000 मैल लांबीची जी आमची सरहद्द सीमा आहे, या सीमेवरती शेवटच्या इंचापर्यंत येऊन बसलेली चिनी सेना सुरू तिथलं अस्तित्व हे लक्षात घेतलं तर ती परिस्थिती आणि ज्या तऱ्हेने काश्मीरच्या प्रश्नामध्ये एक प्रकारचं इंटरफिअरन्स ज्याला आपण म्हणताय, एक प्रकारचा हस्तक्षेप ज्याला म्हणताय, असा हस्तक्षेप करण्याची चीनची नीती जी प्रत्यक्षपणे पाकिस्तानला सगळ्या हुसकावण्याची ज्याला नीती म्हणता होती अशी त्यांनी स्वीकारलेली नीती आणि ज्या तऱ्हेनं या चीनशी पाकिस्तान नवी मैत्री आक्रमक स्वरूपाची जोडू पाहतं, हे सगळे फॅक्टर्स, ही सगळी परिस्थिती जर आपण जर पाहिली तर एक गोष्ट स्वीकारावी लागतं की आमच्या देशाला आता काही संकट उरलेलं नाही. त्या निवांत आपल्या कामाला पाहिल्यासारख्या जुन्याच सवयीनं लागा असा सल्ला निदान संरक्षण मंत्री म्हणून मी सरकारला देणार नाही, देशाला देऊ इच्छिणार नाही. हे संकट आहे आपल्याला घरी देऊ शकणार. आता का हे नुसतं मी असं मत देतो असं म्हणून लागणार नाही, मला त्याचं कारण मीमांसा आपल्या पुढे द्यावी लागेल की असं का असं मला का वाटतं. त्याचं कारण असं, कुणाशतरी मुद्दाम शत्रू समजून किंवा कुणाशतरी कायमचं शत्रुत्व करायचं या आग्रहाने नाही मी बोलत, किंवा चीन कम्युनिस्ट राष्ट्र आणि कम्युनिस्ट नाही या भावनेने नाही मी बोलत. पण तशी कम्युनिस्ट अनेक राष्ट्र आहेत की ज्यांच्याशी आमची मैत्री आहे, आमचा स्नेहसंबंध आहे आणि वारसा स्नेहसंबंध आहे, तर त्यांच्या कम्युनिझमच्या मुळे आमच्या मनामध्ये वैर आहे किंवा वैर राहिलं पाहिजे अशी नाही मी भूमिका आली. अशी आमची भूमिका पहिल्यापासून नव्हती, आजही नाही आणि मला वाटतं कधीच राहणार. अंतर्गत कुठल्या देशानं कोणत्या पद्धतीनं कुठल्या तत्वाने राज्य करावं हा त्या जनतेचा प्रश्न आहे, त्या जनतेनं स्वीकारण्याचा प्रश्न आहे. पण त्यांच्या कुठल्या तत्वाशी आमचं वर्ण नाही, परंतु जी कारण त्यांच्याशी 62 मध्ये लढाईचा प्रसंग आल्यानंतर, लढाई झाल्यानंतर सुद्धा आम्ही जी अशी भूमिका घेतलेली नाही की चीनचं कधी तोंड पाहणार नाही, अशी भूमिका घेतली नाही, येता उपयोगी का नाही. राष्ट्रांना कायमचे मित्र आणि कायमचे शत्रू कधी नसतात असं एका पूर्वीच्या तो राजनीतिज्ञानं जे म्हटलं तर ते खरं आहे. तर आम्ही मित्र होता तो कायमचा मित्र झाला आणि हा अनुभव आहे, तर कायमचा शत्रू समजून काहीतरी मुद्दा म्हणून एक वैराचं तिथे खजिना झाड करून ठेवावा तेही बरोबर नाही, तर त्या अर्थानं म्हणत नाही. परंतु त्यांची जी काश्मीर संबंधीची जी नीती आहे की ताशकंदचा करार झाल्यानंतर काय ताशकंदच्या कराराची भूमिका होती मला आपल्याला तरी सांगितलं पाहिजे. ताशकंदच्या कराराची भूमिका एक मोठ्या विलक्षण गोष्ट घडली आपण पहा की सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाकिस्तानशी आपला मोठा संघर्ष झाला संग्राम झाला आणि इतक्या तातडीनं दोन राष्ट्र एकत्र येऊन आपल्या प्रश्नांची परस्पराशी चर्चा करू शकतात हे जगातल्या शांततेच्या परिस्थितीच्या दृष्टीने एक मोठी नवीन गोष्ट होती. आणि त्यातलं दुसरं नवीन पण असं की एका वरिष्ठ बलिष्ठ अशा कम्युनिस्ट राष्ट्राने पुढाकार घेऊन आपल्या जवळच्या दोन शेजारी राष्ट्रामध्ये मैत्री करण्याचा प्रयत्न करावा यशस्वी प्रयत्न करावा हे कम्युनिझमचं राज्यकारण जगामध्ये सुरू झाल्यापासूनचं पहिलं उदाहरण आहे. कम्युनिस्ट ही मोठी राष्ट्रविशेषता सोव्हिएत रशिया हा दोन कम्युनिस्ट राष्ट्रातल्या मतभेदाच्या परिस्थितीमध्ये पुढाकार घेऊन त्यांच्यामध्ये समझोता करायचा प्रयत्न करत असत असा अनुभव होता. परंतु कम्युनिस्ट राष्ट्रांनी एका वरिष्ठ कम्युनिस्ट राष्ट्रांनी कम्युनिस्ट नसणाऱ्या आपल्या दोन शेजाऱ्यांचं भांडण हा आपल्या हितसंबंधाची गोष्ट मानावी आणि त्यांच्यामध्ये मैत्री आणण्याकरता आपली प्रतिष्ठा पणाला लावून तो प्रयत्न करावा आणि तो यशस्वी व्हावं हे विसाव्या शतकाच्या राजकारणातली एक अतिशय महत्वाची गोष्ट मानली पाहिजे. आणि ताशकंद कराराचा काय अर्थ आहे तो आता ताशकंद करार आम्ही मानतो की ताशकंद करार आजही आहे आणि तो आम्ही तर मानणार आणि पाकिस्तानही मानला पाहिजे असा आमचा आग्रह राहणार आहे. पाकिस्तान त्याच्या बाजूने काय धोरणं घेतो ते पाहत राहू आपण ते पाहिलं का त्या संबंधानं ते कधी मोडण्याकरता उत्सुक आहेत असं ग्रेट धर्म आम्ही मोडला पाहिजे असं राजकारण बोलणाऱ्या माणसानं जर राजकारण एक होत नाही युद्धकारण एक होत नसणार तो प्रश्न आला जातो आपण बाजूला. ताशकंदच्या कराराची काय पार्श्वभूमी होती ताशकंदचा करार झाला तेव्हा काश्मीर संबंधानं म्हणजे त्याच्या सगळ्या जर तुम्ही घडलेल्या घटनांचा जर इतिहास पाहिला तर ताशकंद कराराची बोलणी सुरू झाल्यानंतर स्वाभाविकपणे सुरुवातीला चर्चा काश्मीर संबंधानं गेल्या आणि काश्मीर बाबत जी पाकिस्तानची भूमिका आहे ती त्यांनी आग्रहाने मांडली. काश्मीर संबंधानं जी हिंदुस्थानची भूमिका आहे ती हिंदुस्थानने आग्रहाने मांडली आणि सगळ्या चर्चेनंतर मोठ्या घटपटानंतर दोन्ही राष्ट्रांचं एकच एका बाबतीत एकमत झालं ते म्हणजे काश्मीर बाबत तुमचं आमचं कधीच एकमत होणार नाही या बाबतीत. पण असं झालं म्हणून ताशकंदच्या चर्चा फसल्या नाही ही गोष्ट घडल्यानंतर ताशकंदचं वाटाघाटी यशस्वी झालं आणि तो कोणत्या की आमच्यामध्ये असे मतभेद असताना सुद्धा एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नावरती ज्याला पाकिस्तान अतिशय महत्वाचा प्राणप्रश्न मानतो अशा चर्चा अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये मतभेद आहे जाहीर झालं स्पष्ट झालं आणि असं झाल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये एकमत असं झालं की असे जरी मतभेद असले तरी सुद्धा एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या बाबत शस्त्र वापरता कामा नये दुसऱ्या राष्ट्राच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करता कामा नये जर काही युद्धविरामाची जी रेषा आहे तिच्या ज्या अटी असतील त्या संपूर्ण मानल्या पाहिजे ही करायची भूमिका झाली आणि ताशकंद करार या भावनेवरती उभा राहिला म्हणजे मतभेद नाहीत या भावनेवरती नाही तर मतभेद असल्यानंतर महत्वाच्या प्रश्नाबाबतीत मतभेद असल्यानंतर दोन राष्ट्रांनी कसं एकमेकाशी वागावं हा खरा ताशकंद कराराचा अर्थ आहे. तर ही भूमिका तिथे घेतल्यानंतर पाकिस्तानचे नेते पाकिस्तानमध्ये परत गेल्यानंतर तिथली परिस्थितीमुळे काय ते कसे बोलू लागले काय बोलू लागले हा एक वेगळा इतिहास आहे. तर त्याबरोबर या बाबतीमध्ये चीनने जी भूमिका घेतली ती लक्षात घेण्यासारखी की एका प्रमुख कम्युनिस्ट राष्ट्राने आपल्या शेजारच्या दोन नॉन कम्युनिस्ट देशांमध्ये झालेला मतभेद मिटवण्याकरता पुढाकार घेऊन यश मिळवल्यानंतर हे यश म्हणजे आपलं अपयश आहे असं समजून त्यांच्या शेजारी असणाऱ्या दुसऱ्या बलाढ्याची एका कम्युनिस्ट राष्ट्राने झालेला करार मोडावा कसा याच्यासाठी आपली सगळी शक्तीबुद्धीपणाला लावावी हे दुसरं कम्युनिस्ट राजकारणातलं आश्चर्य चित्र होत आहे. दोन चित्र आहेत आपल्या प्रमुखामध्ये एक या दोन चित्रामध्ये कशा गोष्टी घडतात त्या पाहायला पाहिजे याचं कारण असं आहे. आणि मी सांगितलं जे संकट आहे आम्ही असं जे मानतो त्याची कारण मीमांस मी आपल्या शिकवतो की ही भावना आहे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्यावरती जर कधी आक्रमण झालं त्या आक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही विरोध करत राहू आणि काश्मीरच्या जनतेला पहिल्या प्रथम ही भूमिका चीननी यापुढे घेतली होती पण तिथे जाऊन पाकिस्तानला हुसकावण्याच्या भावनेनी की तिथं गोष्ट त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे की नाही नाही काश्मीरच्या जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क आहे तो त्याला मिळालाच पाहिजे. ही चीनची भूमिका अच्छी आहे आणि याचं खरं कारण त्यांना काश्मीरच्या जनतेच्या प्रेमापेक्षा जर त्यांना तसा अगदी कुठल्या तरी जनतेला स्वयंनिर्णयाचाच हक्क द्यायचा जर पाना फुटला असला तर काश्मीरच्या जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधी तिबेटच्या जनतेच्या हक्काचा त्यांना विचार करता येईल पण ते करण्याची त्यांची बुद्धी नाही. दुसऱ्याच्या घरावरती तुळशीपत्र ठेवण्याची पाहिजे ते आहे. आमच्या देशातल्या जनतेला कुठे हक्क पाहिजे नाही पाहिजे आहेत याची उठाठे हे तिथून करायचा प्रयत्न करतात. त्याचं खरं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या शेजारी असणारा हा जो विशाल भूप्रदेश आहे हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा हा जो सबकॉन्टिनेंटचा जो भाग आहे याच्यामध्ये संघर्षाचं वातावरण चालू ठेवायचं यामध्ये त्यांचं हित आहे. आणि हे हित पाकिस्तानचं त्यांचं मित्रमैत्री आहे मग कशाकरता त्यांचं हित यात असावं. त्यांचं हित यात आहे की हिंदुस्थानच्या पाठीमागे सारखे भुंगे राहिले पाहिजे आहेत ही त्यांची नीती आहे. आणि हे तर का असा अरे याची चर्चा केली पाहिजे की हे सर्व शेवटी चीनच्या मनामध्ये ही जी एक अशी एक मनस्थिती निर्माण झाली आहे याची काय कारण मीमांसा आहे केली पाहिजे. आणि मग आपण परत यामुळे मग 1962 साली कसं काय घडलं आणि 1962 पूर्वीची परिस्थिती काय होते त्याचं चित्र समजून घेतलं पाहिजे. मी आता सांगू शकतो की जर आपल्याला संरक्षणाचे प्रश्न आणि संरक्षणाची परिस्थिती समजायची असेल तर निव्वळ सैन्य किती शौर्याने लढलं धैर्याने लढलं त्या नुसत्या कथा समजून भागणार नाही. की राष्ट्राशी काय वागतात कधी युद्ध शांततेच्या गोष्टी बोलतात आणि कधी युद्धाची तयारी करतात आणि कधी प्रत्यक्ष युद्ध करतात हे सगळं करण्याच्या पाठीमागे त्यांचा मनोव्यापार काय त्यांचे राजकीय इरादे काय कोणत्या हितसंबंधामुळे हे करतात हे समजण्याचा तुम्हाला मला प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सगळा हा प्रपंच आपल्या पुढे सगळ्या गोष्टीचा मानतो तो यासाठी 1962 साली त्यांनी आक्रमण केलं हिंदुस्थानवर असं आपण तेव्हा मानलं आणि आपण त्या प्रयत्नाला लावलं. तर सगळा इतिहास मला समजून घेण्यासारखा त्याच्या पूर्वी तर आम्ही मानत होतो की हे आमचे भाई आहेत आणि मनापासून आम्ही या हिंदुस्थानच्या रस्त्यावरती घोषणा केल्या हिंदी चिनी भाई आहे त्यामध्ये प्रामाणिकपणा होता. कुणी कदाचित म्हणत असेल तर भोळेपणा होता असेल कदाचित कदाचित की भोळेपणा नव्हता असा आज मी छातीला हातपान लावून ते सांगू शकणार नाही. पण त्याच्या पाठीमागे त्यांनी एक राष्ट्रीय विचार होता आणि तो विचार हा होता की एक नवीन राष्ट्र बनण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या शेजारच्या एका प्रचंड राष्ट्राशी वैराची भूमिका ठेवून शहाणपणाने संसार कधी करता येत नाही. कुठलाही साध्या खाजगी जीवनामध्ये करता येत नाही. शेजाऱ्याला वैरी करून नवा संसार मांडणारी शहाणी माणसं अजून मी जगात कधी पाहिलेली नाही. हिंदुस्थानची ती परिस्थिती होती त्यामुळे एक राष्ट्रीय विचार होता. चीनच मित्र नव्हे तर सगळं दुनियेतली राष्ट्र आमचे मित्र असले पाहिजे आहेत या भूमिकेवरती हिंदुस्थाननं आपल्या नवीन स्वातंत्र्याच्या संसाराची सुरुवात केली होती. ही एक पार्श्वभूमी आपण ज्या लक्षात ठेवली तर मग कारण त्यात भोळेपणाचा भाग नव्हतो असं आपण म्हणता असं बाकी मी म्हटलं ते भोळेपणाचा भाग असला पाहिजे तर आम्ही असं गृहित धरून चाललो होतो की हे नेहमी किती सारखं तर ते खरं नव्हतं. म्हणजे मी या दुपारी एका सभेत सांगताना सांगितलं की अगदी आम्हाला मनापासून पटलं होतं की हे आपले मित्र आहे मी असं मानून चाललो मला असं आठवलं की जेव्हा या 1961 सांताक्रूझच्या विमानतळावरती एच1 लाईनच्या स्वागताकरता आम्ही गेलो तेव्हा मला आठवतं की मी मोठ्या मोठ्या प्रेमाने हिंदुस्थानचा आलेला हा मोठा पाहुणा आणि एवढ्या 5 कोटी जनतेतर्फे मी त्यांचं स्वागत करतोय तर मनापासून मी त्यांचं स्वागत केलं. आणि ते विमानतळावर उचलल्यानंतर त्याने मोठा त्यांच्या कम्युनिस्ट पद्धतीनं असा हात वरून सांगितलं हिंदी चिनी भाई भाई आणि आम्ही त्यांना सांगितलं चिनी हिंदी भाई झालं. आम्ही त्यांच्या गळ्यामध्ये हार घातले कारण आमच्या अंतःकरणामध्ये मैत्री होती. पण 62 साली समजलं की त्यांच्या हातात आमच्यासाठी फुलं नव्हती खंजीर होते आणि त्यांच्या अंतःकरणात आमच्यासाठी मैत्री नव्हती दुश्मनी होती. मी आज आपल्याशी सर्व मोकळं बोलतोय आपण मला माफ करा. तो हा सह्याद्री जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जागा झाला तेव्हा त्याला लक्षात आलं की आता लढायचं कुणाशी पण चीन तर परत चाललं आता तयारी केली पाहिजे. हा विरोधाचा भाव जरी सोडला तरी तयारी करण्याची गरज तुम्ही कसं येऊन तर गेला. पण प्रश्न असा पडला की या गोष्टीचा अर्थ काय की आले आले इथपर्यंत आले आणि नंतर परत गेले ते काही महिन्यासाठी आले होते ते काही हिमालयाच्या
इराकमध्ये काही जेव्हा पिकनिकसाठी जरा म्हणतात तसे गेले होते असं त्यांना म्हणतात स्थिती इराद आहे त्याचा त्याचा त्यांचा काय हेतू असावं त्याचा विचार करण्याचा गरज असावी आणि तेव्हा जो अभ्यास झाला तेव्हा जी चर्चा झाली त्यातून चीन काम बाहेर पडले हे जे चीन करतो या चीनच्या करण्यामध्ये काही एक राजकीय हेतू आहे आणि ते राजकीय हेतू पण दोन दिसतात सरळ आणि त्याच वेळी चीननं ही जी वेळ शोधली होती 62 सालची आता आपल्याला आठवत होतं की ज्यावेळी रशिया आणि अमेरिका त्याचवेळी म्हणजे ऑक्टोबरचा तो दुसरा पंधरवडा हा जगाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा आहे की ज्यावेळी क्युबामध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यामधला तो कटुतेचा प्रसंग जो आहे तो असा अधिक तीव्र बनत चालला होता आणि कदाचित अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये न्यूक्लिअर वॉर सुरू सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झाली होती असा ठराव होता त्या अनुगामी गोष्टी जर आपण केल्या नाही किंवा केल्यात तर अमेरिका अण्वस्त्रांचा वापर करी असे स्पष्ट लमकिणे असं स्पष्ट एक प्रकारची सूचना प्रेसिडेंट केनेडीने तेव्हा पुष्पला पाठवली होती ती नेमकी वेळ काढून त्यांनी ही गोष्ट हिंदुस्थानमध्ये केली होती ही पार्श्वभूमी लक्षात ठेवली तर चीनचे इरादे दोन तीन दिसतात तेव्हा होते आजही आहे मी तेव्हा ते सांगतो असासाठी की त्या इराद्यांच्या प्रकाशामध्ये आज ते काय करण्याची शक्यता आहे नाही याची चर्चा करू पाहिजे दोन सरळ आणि यासाठी काही फार मी गुंतागुंतीचे शब्द सांगणार नाही एक तर सरळ होती गोष्ट की चीन आणि हिंदुस्थान हे एवढे दोन मोठे प्रचंड भूभाग लँड मॅसेज जर आपण म्हणतो की विलक्षण लोकसंख्या लक्षावधी स्क्वेअर माइल्स चौरस फुटाची जमीन असणारा भाग असा इकडे हिंदुस्थान पसरलेला तर ती चीन पसरलेला शेजारशेजारची ह्यात अशा दोन मोठ्या प्रचंड भूभागाची राष्ट्र जे आहेत शेजारी असतात तर त्यांच्यामध्ये कडक नकृत हितसंबंधाचा विरोध निर्माण होतो आणि ही दोन्ही राष्ट्र ज्याला कमिंग इन टू द रोम म्हणतात की स्वतःच्या अधिकारात सज्ञान म्हणतात असं म्हणत हरकत नाही स्वतंत्र झाली आणि लोकशाही स्वातंत्र्य स्वीकारून स्वतंत्र झालो तिथे कम्युनिझमचे क्रांतीमध्ये स्वतंत्र झाले ह्या दोन राष्ट्रांमध्ये कळत न कळत एक प्रकारची इतरांच्या नजरेने स्पर्धा होती निदान चीनच्या नजरेने स्पर्धा होती आणि ती ही होती की ही जी छोटी छोटी राष्ट्र नवीन आफ्रिकेमध्ये स्वतंत्र होणारी राष्ट्र आणि या आशिया खंडातली ही छोटी छोटी राष्ट्र या राष्ट्रांच्या पुढे नेता म्हणून समर्थ राष्ट्र म्हणून कुणाची प्रतिमा बळकट असली पाहिजे बा चीनची की हिंदुस्थानची आणि त्याच्यासाठी त्यांना हा एकच रस्ता होता की केव्हा तरी हिंदुस्थानशीच जोड हात करून असं दुनियेला दाखवून द्यावं की दुनियेच्या बाजारात लष्करी क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आर्थिक योजनेच्या क्षेत्रामध्ये चीन महत्वाचा आहे हिंदुस्थान नाही त्याशिवाय आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आणि जी खरी चीनची आकांक्षा आहे ती आकांक्षा म्हणजे निव्वळ आफ्रिका आणि आशियाच्या नेतृत्वाची नाही जमलं तर सबंध दुनियेतल्या कम्युनिस्ट राष्ट्रांचं नेतृत्व घ्यावं आणि त्याच्यामधून समजून दुनियेचं नेतृत्व हातात घ्यावं अशाही दिशेने त्यांचा विचार असतात त्या क्रांतीच्या एक नवा विचार मांडण्याचा जो प्रयत्न करत असतात त्याच्या पाठीमागे ही दृष्टी आहे पण आज मर्यादित स्वरूपामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडातल्या देशामध्ये चीन समर्थ देश आहे लष्करी दृष्ट्या समर्थ आहे आणि तो या भारताची काही चाऊ देत नाही आहे याचं पुत्र एक प्रदर्शन करायला पाहिजे होतं ते प्रदर्शन हिमालयामध्ये करण्याचं त्यांनी शोधलं आणि तिथे हा उद्योग केला दुसरी गोष्ट की 15-16 वर्ष हिंदुस्थानी लष्करी तयारी ही गौण मानली कारण विकासाची तयारी महत्वाची मानली आणि आपली जी साधन सामग्री होती ही सगळी साधन सामग्री विकासाच्या कामावरती केंद्रित केली त्यांना हे माहिती होते की एकदा हा लष्करी प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढे येऊन पडला तर विकासाच्या कामासाठी लागणाऱ्या साधनातला काही हिस्सा काढून तो संरक्षणाच्या तयारीमध्ये घालण्याकरी हिंदुस्थानला दुसरा मार्ग आणि हा प्रयत्न जसजसा वाढेल तसतसा हिंदुस्थानच्या आर्थिक जीवनामध्ये संकटांच्या राशीच्या राशी उभ्या राहतील आणि दुसऱ्या देशाच्या जीवनातल्या संकटांच्या राशी ह्या आक्रमकांच्या नेहमी संधी असतात लष्करी आक्रमण असतं किंवा राजकीय आक्रमण करत असत तेव्हा या दृष्टीने हिंदुस्थानच्या योजनेच्या कामावरती हा आर्थिक संकटांचा बोजा अधिकात अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करणं हा दुसरा उद्देश होता. आणि तिसरा उद्देश जी हिंदुस्थानने तटस्थतेची भूमिका घेतली होती तेव्हा घेतली होती आणि आज घेतली होती, नॉन अलाइनमेंटची भूमिका. तटस्थता हा शब्द तितका मराठीमध्ये योग्य नाहीये. कुणाच्याशी लष्करी करारामध्ये पडून दुसऱ्याच्या लष्कराच्या भाकरी भागायच्या नाहीत ही जी हिंदुस्थानने नीती ठरवली होती ती तेव्हाही शहाणपणाची होती आणि आजही शहाणपणाची आहे. परंतु या संकटाच्या दबावाखाली जर हिंदुस्थान देश घाबरून एक चीनला शरण येऊन चीनचा तरी अलाव बनला पाहिजेला किंवा चीनचा शत्रू मानला जाणारे जे पाश्चिमात्य राष्ट्र जी अमेरिका आणि इंग्लंड यांच्या तरी जाऊन पदरात पडलं पाहिजे की आता या संकटापासून वाचवण्याकरता आम्ही तुमच्या करारामध्ये सामील होतो असं काहीतरी भीतीने हिंदुस्थान करेल अशी चीनची अपेक्षा होती. मला आपल्याला सांगायचं की या तिन्ही बाबतीमध्ये चीन जे यश मिळायला पाहिजे होतं ते यश मिळू शकलं नाही. आणि परंतु त्यांनी त्या दिशेचा अजूनही प्रयत्न सुरू ठेवलेला सोडलेला नाही. त्यांचा प्रयत्न अजूनही असा आहे की हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा जागता ठरला पाहिजे. अर्थात यामध्ये पाकिस्तान चीनला किती यश येईल आणि किती यश येणार नाही त्याचं भविष्य आज करणं आवडलं. आशा ही आहे की या संकटाचं स्वरूप चीन जो समजून घे पाकिस्तान जो समजून घेईल तर ते पाकिस्तानच्या हिताचं आहे आणि आमच्या हिताचं आहे. कारण आपण असं मानत नाही की केव्हा तरी हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा संघर्ष झाला पाहिजे अशी एक नीती समजून तुम्हाला मला नाही चालता येणार. जर तुम्हाला करायचं तुम्ही आक्रमण केलं मग ते पाकिस्तान असो किंवा चीन असो त्याच्याशी आम्ही जरूर जोड हात करू आणि त्यामुळे योग्य विषयी मला आता हे कोणी कधी घेमेंटीची भाषा आहे असं हे कोणी त्या संबंधाने बोललं. परंतु कुणाचंही युद्ध झालं पाहिजे असा हिशेब मनामध्ये ठेवून चालणार नाही. कारण त्यामध्ये आम्हाला उघड दिसतंय की त्यामध्ये पाकिस्तानचाही नाश आहे आणि हिंदुस्थानचं नुकसान आहे. पण हे पाकिस्तानला समजायला हवं आहे की चीनच्या मैत्रीचा काय परिणाम घडतो ते. दुर्दैव आहे की अजूनही पाकिस्तान इतिहासापासून ते शिकत नाहीये. दुसऱ्यांच्या चुका हे आपलं शिक्षण करण्याचा वापरावं लागतं. पुढच्याला फेज आणि मागचा शहाणा असं आपण सहाव्या जीवनामध्ये आपण म्हणतो आणि ते वापरतो. जगात दुसऱ्यांच्या झाल्या चुका जर इतिहासाच्या मार्फत आपण समजून घेतल्या नाही तर इतिहास निरर्थक आहे. परंतु इतरांच्या चुका समजून घेत अहो आमची चूक सगळ्यांना समजून घ्या की हरकत. आम्ही काय चीनशी मैत्री केली आम्हाला सुद्धा पश्चाताप करायची पाहिजे आम्ही फरक प्रमाणात. आज इंडोनेशिया काय करतो आपण का इंडोनेशियामध्ये एवढी मैत्री चीनची केली की त्या चीनच्या मैत्रीच्या नादामध्ये नानक्या कुटुंबातनं उठून इंडोनेशिया बाहेर पडला युनोमधून आणि आज काय परिस्थिती आहे. पण हे पाकिस्तानला समजलं पाहिजे प्रेसिडेंट आयुब खाननी हे समजलं पाहिजे की काल जे हिंदुस्थानचं आणि चीनचं झालं आज जे इंडोनेशियाचं आणि चीनचं होत आहे ते उद्या पाकिस्तानचं आणि चीनचं होणार आहे या संबंधाने माझ्या मनाची भरपूर शंका लागली. परंतु हे समजलं पाहिजे पण हे समजण्याची परिस्थिती नाही आहे. तेव्हा हे एक चित्र आपल्या डोळ्यापुढे आपण ठेवलं पाहिजे. मी जे सुरुवातीला सांगितलं आपल्याला की हा धोका आपल्याला नाही पत्करता येणार तर पाकिस्तानच्या मनामध्ये ही एक विरोधाची भावना जी हिंदुस्थानच्या बाबतीमध्ये मुळात आहे पण पाकिस्तान आणि चीनमध्ये एकत्र येण्याकरता म्हणून माल मसाला कोणता धर्माचा नाही. पाकिस्तान मुसलमान राष्ट्र आहे आणि म्हणून ते चीनशी मैत्री करतो तर काही चीन मुस्लिम राष्ट्र नव्हे. चीन हे कम्युनिस्टवादी राष्ट्र आहे ते पाकिस्तानशी प्रेम करतो म्हणजे पाकिस्ताननं कम्युनिझमचा स्वीकार केलाय म्हणून त्याचे ते मित्र झालेत असंही नाही. दोघांच्या मध्ये माल मसाला एकच आहे आणि तो म्हणजे हिंदुस्थानचा द्वेष. याच्याखेरी चीनच्या आणि पाकिस्तानच्या विचारामध्ये दुसरा कुठली गोष्ट नाहीये. अशा एका राष्ट्राच्या आपल्या शेजारी राष्ट्राच्या द्वेषावरती आधारलेलं राजकारण फारसं यशस्वी होणार नाही ही गोष्ट त्यांनी समजावी पण त्यांनी समजलं नाही तर तुम्हाला मला तरी समजली पाहिजे. आमच्या देशाचे जे दोन शेजारी राष्ट्र आहेत त्यांची जी आत्ता हिंदुस्थान संबंधीची जी भूमिका आहे त्याच्या पाठीमागचा हा इतिहास आणि हा इतिहास लक्षात ठेवून तुम्हाला मला आपल्या देशाच्या विचारांची रणनीतीची राजकारणाची आंतरराष्ट्रीय नीतीची आठवी रचना तयारी ठेवली पाहिजे. आणि ती तयारी ठेवायची जर असेल तर त्याचा काय अर्थ त्याचा अर्थ एकच की जी संरक्षणाच्या तयारीचा बोजा या देशाने उचललेला आहे तो चालू ठेवला पाहिजे किती काळ. मी तसं म्हणेन राष्ट्र म्हणून पण ही गुंतागुंतीची परिस्थिती काही एका वर्षात किंवा दोन वर्षात संपणारी नाही. ही गुंतागुंतीची परिस्थिती चीनचं जोपर्यंत हे आक्रमक राजकारणच चालू आहे आणि हे आक्रमक राजकारण त्यांनी सोडलेलं नाही. हे आक्रमक राजकारण म्हणजे राजकीय दृष्ट्या आक्रमकाचं नीती त्यांनी आफ्रिकेत चालू ठेवली, आशियात चालू ठेवली. म्हणजे इंडोनेशियामध्ये घडलं किंवा आफ्रिकेमध्ये इतर देशामध्ये घडलं त्याचा सुद्धा पुरावा हाच दाखवतो की राजकीय दृष्ट्याकडे आक्रमक नीती चीन लोक करायचा प्रयत्न करतो तो सोडून दिलेली नाही करत. आणि ही नीती चीन याच्या पुढेही चालू ठेवली. जोपर्यंत चीनची ही आक्रमक राजकीय नीती व्यवहारता काम करते आहे तोपर्यंत हिंदुस्थानला रक्षणाची तयारी जय्यत ठेवावी लागेल की काळ्या दगडावरती लिहिलेली रेग आहे असं मानलं जात. याच्या बाबतीमध्ये कुठलाही धोका कुठलीही चूक हिंदुस्थाननं जर केली तर ती हिंदुस्थानला चूक अतिशय महाग पडण्याचा संभव आहे. हा एक महत्वाचा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता ही गोष्ट जर स्वीकारली तर त्याचे परिणाम काय ते आपण पाहायला पाहिजे. तिचे परिणाम आणि एक परिणाम तर असा की हा लष्करी खर्चाचा बोजा हा नित्याचा बोजा बनतो. 5 वर्ष 10 वर्ष 1-2 पंचवार्षिक योजनामध्ये राहिला म्हणजे मग तीच नित्याची नीती बनून जाते. एकदा तुम्ही तुमचं विमान शक्ती तुमच्या त्या सैन्य एका विशेष दर्जापर्यंत पोहोचवलं त्याच्या खालीने पण परत येतात. हा नित्याचाच आहे. एकदा आपल्या संसारामध्ये एका विशेष दर्जाची खर्चाची लेवल वाढली मग त्याच्यानंतर खाली येणं फार अवघड पडतं. हा नित्याचा तुमचा घरोघरीच्या संसारातला अनुभव आहे. तीच गोष्ट देशाच्याही या जीवनातली गोष्ट आहे. तेव्हा हा नित्याचा बोजा म्हणजे आजपर्यंत हिंदुस्थान एका खांद्यावरती विकासाच्या खर्चाचा बोजा एवढाच घेऊन चालला होता. आता एका खांद्यावरती विकासाचा बोजा आहे, दुसऱ्या खांद्यावरती संरक्षणाचा बोजा. ह्या दोन गोष्टी घेऊन पुढचा प्रवास केला पाहिजे हिंदुस्थाननं. ते मला अगदी साध्या शब्दात आणि साध्या पत्रिकाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मला हे चित्र हिंदुस्थानचं दिसतं की कठीण रस्ता आहे, डोंगराळ रस्ता आहे, उन्हा पाण्याची वेळ आहे, जवळपास पुढे त्याला पाणी मिळेलची खात्री नाही, साथीला कोणी माणसं आहे त्याचा भरोसा नाही, परंतु खांद्यावरती हे दोन ओढी आहेत आणि ही वाटचाल तर केली पाहिजे. जर वाटचाल केली नाही तरी संकट आहे. वाद काम करायचं काम अवघड. हे हिंदुस्थानची ही जी सफर चालू आहे त्या सफरीतला आजचा जो मुक्काम आहे त्याचं हे चित्र आहे. आणि मी सांगितलं सुरुवातीला आपल्याला की जे एक अवघड वादा गंभीर चित्र जे दिसतं ते चित्र याच्यामुळे होतं. कारण हा बोजा घेऊन जायचं म्हटलं तर दुसरे प्रश्न आहे, अंतर्गत प्रश्न आहे आणि ते राष्ट्र प्रश्न आहे. गरिबीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, किती प्रश्न आहे, लाख प्रश्न आहे. त्या प्रश्नांची यादी वाचायला लागलं तर मी जर वाचा त्याकडनं आपण सगळ्याची यादी माहिती आहे. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण होणारा एक एक प्रश्न म्हणजे एक एक देशापुरती समस्या आहे. तेव्हा हे जे बोजी आहे या संरक्षणाची ही जबाबदारी आपण आपल्या देशाच्या खांद्यावरती आपण घेतली असं म्हणतो. त्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याची तयारी या राष्ट्रानं अतिशय दक्षतेने घ्यावी लागेल. आणि त्याच्याकरता काय केलं पाहिजे ही एक त्याच्या राजकीय इराद्यांची झाली. मला दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगितलं पाहिजे. गोष्ट साधी आहे, सगळ्याच्या तुमच्या मनाशी आहे, पण मला वाटतं की तिथं आजच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये अधिक महत्व आहे. म्हणून मी जिथे जिथे जातो तिथे तिथे आग्रहाने ही गोष्ट सांगतो, मी आपल्यापुढे सांगणार आहे. आणि ती ही की हिंदुस्थानच्या बाबत ही जी चीनची आणि पाकिस्तानची तरी अशी भूमिका होते याचा अर्थ काय, त्यांचं हिंदुस्थान संबंधीचा काय निर्णय आहे, त्यांचं काय निदान आहे. जसं हिंदुस्थानच्या तर्फे विचार करत असताना पाकिस्तान आणि चीनचे मनोव्यापार काय आहेत हे समजण्याचा जसं आम्ही प्रयत्न करतो तसं हिंदुस्थानचे मनोव्यापार संबंधीचा विचार चीनही करत असला पाहिजे तिने आणि पाकिस्तानही करत असला पाहिजे आहे. त्यांचं काय हिंदुस्थान संबंधी निदान आहे. आणि मी तुम्हाला काही कुठली काल्पनिक गोष्ट सांगत नाहीये. त्यांच्यातल्या जबाबदार मंडळींनी चीन मधल्या आणि पाकिस्तानच्या जबाबदार मंडळींनी अत्यंत गंभीरपणानं मी म्हणतो हे निवेदन केलं आहे अनेक जगाच्या विचारवंतांच्या पुढं आणि राजकीय नेत्यांच्या पुढं की हिंदुस्थान हे राष्ट्र नाहीये. जो असला था देश तो हा एक फुटणारा देश आहे. इट्स अ डिसइंटिग्रेटिंग कंट्री. इतक्या भाषा, इतके धर्म, इतक्या जाती आणि इतके कठीण प्रश्न या देशामध्ये आहेत की राष्ट्र म्हणून राहूच शकणार नाही असं त्यांचं आपल्या संबंधीचं निदान आहे. शत्रूला सुद्धा आपल्या संबंधानं काय वाटतं ते आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की संरक्षणाची तयारी करण्याकरता म्हणून या खर्चाच्या मदतीने सैन्य, विमानतळ, नौदल या गोष्टी होत राहतील. पण या बळाच्या बरोबर जे अत्यंत मूलभूत स्वरूपाचं बळ आहे ते या देशामध्ये ठेवायचं तुम्हाला मला प्रयत्न केला पाहिजे आहे. आणि ते म्हणजे या देशाचं मनोबल. आणि आम्ही हे तेव्हा ठेवू शकतो की जेव्हा खऱ्या अर्थाने देश हा एक जीव झालाय, एक जिन्सी झालाय, एकात्म झालाय. हा अनुभव नुसता आम्हालाच येता कामा नये, हा अनुभव त्यांना सुद्धा आला पाहिजे. हा अनुभव गेल्या कपेला आलाय, गेल्या वर्षी त्यांना हा अनुभव आलाय, आला नाही असं नाही. परंतु आपल्यात काही दोष आहेत. मी जसं आपले काही गुण सांगतो तसे आपलं आत्मनिरीक्षण आपण केलं पाहिजे आणि घडलेल्या गोष्टीत नाही केलं पाहिजे. काही काल्पनिक करतो अभिषेक नाही. मी दुपारी एका सभेमध्ये बोलताना जे सांगितलं त्याची पुनरावृत्ती करून सांगतो की गेल्या वर्षी काय घडलं. आपल्या पराक्रमाच्या गोष्टी आपण पुष्कळ ऐकलेल्या आहेत, पण ज्या गोष्टी पराक्रमाच्या नाहीत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. पराक्रमाच्या गोष्टी मी याच्या पूर्वीच्या माझ्या दौऱ्यातून अनेक वेळा सांगितलेल्या. आज मी आत्मपरीक्षणाच्या मनोभूमिकेत आहे म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की ज्यावेळी 62 ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाकिस्तानचं आक्रमण सुरू झालं त्याच्या आधी महिनाभरात काय हिंदुस्थानमध्ये होत होतं ते तुम्ही पहा. मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. मी तर दुपारी सूचना केली की तुम्ही जर वर्तमानपत्राच्या फायली ठेवत असला तर आपल्या घरात ती फायली काढा आणि 1965 जुलै ऑगस्ट मध्ये महत्वाची शीर्षकं काय बातम्यांची जोडवा. मुंबई बंदची घोषणा, संपाची तयारी, पुण्यामध्ये जातीय दंगा, फतेसिंगचा पंजाबी सुभाकरता आमरणाचा निर्णय, नागालँडमध्ये बंडाची तयारी, मिझोमध्ये बंडाळी होती की काय शंका, या बातम्या होत्या. म्हणजे नमुनाकरता मी आपल्याला बातम्या सांगितल्या. दिल्लीमध्ये एक मोठा मोर्चा निघाला, भुके भूक मोर्चा, कसले कसले मोर्चे, किती किती गोष्टी बंद होणार होत्या पता नाही. ज्यावेळी संरक्षण मंत्री या नात्याने हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये कशा तऱ्हेचा भयानक संघर्ष सुरू होईल याचंही चित्र मनामध्ये धरणाऱ्या माझ्या मनाला काय यातना होत्या पण सांगता येत नव्हतं. त्याचवेळी हे चित्र मी पाहत असताना थोडस मन साशंक होत असत की राष्ट्र म्हणून खरोखरच आपण याला तोंड देणार आहोत का. पण एका बाजूने ही तयारी होती आहे आणि दुसऱ्या बाजू अंतर्गत आमची ही परिस्थिती आहे, कसं होणार या राष्ट्राचं, अशी शंका माझ्याही मनामध्ये येऊन गेली नाही असं नाही मला प्रामाणिकपणे सांगता येणार. पण मी हेही चित्र पाहिलं की जेव्हा पाकिस्तानने आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाला उत्तर देण्याकरता हिंदुस्थानची सेना पाकिस्तानच्या दिशेने निघाली, ही बातमी जेव्हा हिंदुस्थानच्या जनतेपर्यंत पोहोचली तेव्हा सगळ्या बंदच्या घोषणा बंद झाल्या, सगळे उपवास बंद झाले आणि संबंध देश एक मनाने तेही चांगलंय. जे चांगलं सांगितलं, जे दुर्बलतेच आहे ते सांगितलं. तर तिथे कहाणी संपली असती तर मला बरं वाटलं. तिथे कहाणी संपत नाही, ती कहाणी पुढे सुरू आहे की पुढे ताशकंद करार झाला आणि शांततेचं वातावरण निर्माण झालं की पुन्हा आमचा भावबंदीचा लढा पुन्हा सुरू झाला. पुन्हा बंदच्या घोषणा, पुन्हा बंदचे उठाव, पुन्हा उपवासाची धमकी, पुन्हा हे पुन्हा ते, पुन्हा कौरव पांडवांचा महाभारत भारतामध्ये सुरू आहे. माझी मी कुणाची निंदा नाही करत. हे करण्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती ओढवावी या बुद्धीने ते करतायत असं सुद्धा मी सुचवतो. मी नाही सुचवू इच्छित. मला माहिती आहे की लोकांची गारांनी मांडण्याकरता म्हणून जे पक्ष किंवा जे नेते खटपट करत असतील त्यांचा हेतू काही राष्ट्राला संकट आणण्याचा नाही हे मला मान्य आहे. तर हेतूनेच जर सगळ्या गोष्टी साध्य होत असत्या, ते कोणीतर म्हटलंय की गुड इंटेन्शन इज द वे टू हेल्थ. ते खरं नुसत्या सध्यतून जर जायचं असलं आणि सध्यतूच्या पंखाचे अरुण झालं तर नेमकं जाऊन मुक्काम होतो नरकामध्ये असं त्या म्हणण्याचा आशय. तुमचे आणि माझे हेतू कुणी पाहत नाही. तिथं कुणी समोर बसणारा जो मनुष्य आहे तो हिंदुस्थान संबंधी काय करावं आणि न करावं ते तुमच्या हेतूवरनं ठरवणार नाही, तुमच्या हेतूतनं निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरती ठरवतो. हे मला आपल्याला सांगायचंय. आणि म्हणून तुम्हाला मला या देशामध्ये आपण एक राष्ट्र झालो खरी गोष्ट, एक राष्ट्र कायद्याने झालं. एक घटना आहे, एक सरकार आहे, अनेक एक एक निशाण आहे, अनेक राष्ट्र बनलं. परंतु अनुभवाने, भावनेने, विचाराने, बुद्धीने, दैनंदिन वैभवाच्या प्रसंगी आणि दैनंदिन संकटाच्या प्रसंगी आम्ही सगळं राष्ट्र एक आहोत. आणि राष्ट्राचे प्रश्न हे पहिला प्रतीचे आणि मग माझे प्रश्न नंतर, अशी भूमिका आहे का आपली, हा प्रश्न प्रत्येकानं आपापल्या मनाशी विचारायचा आहे. त्याचं जाहीर उत्तर मी मागत नाही, कोणी घेताय का मला त्याचं उत्तर इतकं समाधानकारक मिळत नाही आपल्याला सांगू शकतो, जर प्रामाणिकपणानं जर आपल्याशी बोलायचं असेल. आणि म्हणून या संरक्षणाच्या तयारीच्या बरोबरच ह्या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मला या देशात करायला लागतील, की ज्या ज्या अर्वानं हे राष्ट्र म्हणून अधिक एकात्म बनेल, एक बनेल, एक जिन्सी बनेल, अशी प्रत्येक गोष्ट करण्याकरता म्हणून हिरिरीनं तुम्हाला मला पुढे आलं पाहिजे, व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, राज्य म्हणून, राष्ट्र म्हणून. हे तुम्ही आम्ही जर करू शकलो आणि एक मनोबलानं तयार झालेली एक नवी शक्ती हे राष्ट्र आहे, हा अनुभव जर आमच्या संबंधीच्या दुश्मनीच्या भावना ठेवणाऱ्या राष्ट्रांच्या डोळ्यापुढे आम्ही उभं केलं तर माझी खात्री आहे त्यांचं किती प्रचंड सैन्य असू द्यात, किती प्रचंड विमान दल असू द्यात, त्यांचे किती एकमेकाचे बलिष्ठ मैत्री असू द्यात, हिंदुस्थानच्या विरुद्ध पुन्हा आक्रमणाचं शस्त्र उगाळण्याच्या पूर्वी त्यांना 10 वेळा मनामध्ये विचार करावा. एक राष्ट्र म्हणून जर तुम्हाला मला बनायचं असेल तर, आणि मला जे मी सांगितलं आता 10-15 वर्षांमध्ये मला जे महत्वाची अडचण दिसते आहे, महत्वाची जे एक संकटाची परिस्थिती दिसते आहे, त्याचं खरं कारण, खरा प्रश्न हा आहे की एक राष्ट्र बनण्याची आमची जी एक प्रक्रिया जी आहे ती आम्हाला अधिक वेगानं पुढे गेली पाहिजे आणि त्या कामामध्ये मदत होईल नव्या पिढीची. नवी पिढी कोणत्या पद्धतीनं तयार होती आहे, त्यातले त्यांचे अभिमान, अहंकार, राग, लोभ जे काही विषय आहेत त्या बाबतीमध्ये त्यांना या सगळ्या प्रश्नांमध्ये कुठे त्यांचं स्थान आहे तिथे राष्ट्राला त्या सगळ्या कामामध्ये, याच्यावरची गोष्ट माझी खात्री आहे की जरूर त्यांच्या अंतकरणामध्ये राष्ट्राचं स्थान आहे. मी याबद्दल मला शंका नाही की नवी पिढी ही जुन्या पिढीपेक्षा तसंवर जास्त राष्ट्र बघते असं मी मानतो. माझा असा दावा नाही की स्वातंत्र्याच्या काळामध्ये लढली तीच पिढी अधिक राष्ट्रभक्त होती असा नाही माझा दावा. कारण स्वातंत्र्याकरता झळकडणाऱ्या पिढीनं अगदी जे आवश्यक होतं तेच केलं. स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक होऊन राहण्याची शर्मेची कुठली गोष्ट नव्हती, ती त्यांनी बाजूला करायचा प्रयत्न केला. पण नव्या पिढीनेही, तरुणांनी ज्या हिमतीने आणि ज्या शौर्याने गेल्या संघर्षामध्ये तरणी ताठी मुलं, बुद्धिमान, हुशार, देखती मुलं, जवान म्हणून किंवा अफसर म्हणून त्या हिमतीनं लढले आणि ज्या हिमतीने तिने देशाकरता प्राण ठेवला ते देशभक्तीशिवाय नाही करता येणार काम. म्हणजे तरुण पिढी कमी देशभक्त म्हणत नाही, ती कदाचित पाठीमागच्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आहे. परंतु त्यांच्या पुढचे प्रश्न अधिक गंभीर आहेत हे त्यांना सांगायचं मला. पण माझी पिढी जेव्हा लढत होती तेव्हा आमच्याकडे फार सोपं काम होतं. इंग्रजांचं राज्य की स्वराज्य यामध्ये निवड होती आणि याच्या इतकी सोपी निवड नव्हती. की आमच्या पुढचा निर्णय काही दुसरा नव्हता की नाही स्वराज्य, इंग्रज राज्य कसा कोण निवडेल, आज तो प्रश्न नाहीये. आज हिंदुस्थानच्या प्रश्नांची सगळी पार्श्वभूमी बदललेली आहे, त्या प्रश्नातला आशय बदललेला आहे आणि त्यामुळे त्यातल्या कुठल्या प्रश्नाकरता मी अग्राहक दिला पाहिजे माझ्या मनामध्ये, माझ्या विचारामध्ये, त्याचा निर्णय इतका सोपा नाही. आणि तो आपला निर्णय सोपा व्हावा याच्यासाठी तुम्हाला मी ही पृष्ठभूमी देतो की तो सोपा या अर्थ नाही की ते काम पाहिलं त्या गोष्टीला प्राधान्य, की ज्या गोष्टीनं माझ्या देशाच्या एकतेला मदत होईल ती गोष्ट पाहिली. ही भूमिका या देशामध्ये सगळ्या समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांना प्राधान्य विचारून किंवा आचरण करावं लागेल. अगदी मी साधी गोष्ट सांगतो की आपल्याला फार नवीन विचार सांगतो असं नव्हे, पण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, तातडीची गोष्ट आहे की हिंदुस्थान हे राष्ट्र आहे. कारण हिंदुस्थान हे राष्ट्र बनलं आहे आणि हे राष्ट्र म्हणून राहिलं आहे याचा प्रत्यय या राष्ट्रांना शेजारच्या दिल्याशिवाय त्यांच्या माझ्या कल्पनेने यांच्या आक्रमकृतीला दोन अवसर आहे. एक राष्ट्र आम्ही आहोत याचा प्रत्यय आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला आला पाहिजे आहे, म्हणजे तो प्रत्यय त्यांना मिळेल. आणि आमच्या देशामध्ये आर्थिक संकट जरी किती आली तर त्या आर्थिक संकटांचा आम्ही मुकाबला करू शकतो ही दुसरी भावना या देशामध्ये निर्माण केली पाहिजे आहे आणि त्याची जाणीव त्यांना दिली पाहिजे आहे. ही दोन क्षेत्र अतिशय कठीण क्षेत्र आहे. की आजही आमच्याकडे मिझोचा प्रश्न आहे, नागालँडचा प्रश्न आहे,
आणखीन ईश्वर करो नवीन प्रश्न निर्माण न हो, होणार नाही असा भरवसा. परंतु हे विचार आहेत आणि ही शंका मनामध्ये अजूनमधून येऊन जाते. हे फार मोठं शंका आहे. दुसरी गोष्ट आर्थिक परिस्थितीची आहे. हा एक जबरदस्त प्रश्न आहे आणि या जबरदस्त प्रश्नाला उत्तर अर्थात शासनाने दिलं पाहिजे, विधान शासनाने आपल्याकडे नेतृत्व दिलं पाहिजे. माझ्या कल्पनेने नेतृत्व देणारी माणसं त्यांच्या शक्तीप्रमाणे पराकाष्ठा होत राहिल्या. गेल्या 4 वर्षामध्ये संकटांच्या दुसऱ्या आणखी किती राष्ट्र याव्या की ज्या छायेखाली राष्ट्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वाढलं ती छाया गेली, त्याच्यानंतर कर्तृत्वानं तितक्याच तोला मुलापानं त्या देशाला लागला होता. मी शास्त्रीजींच्या बद्दल बोलतो. दुर्दैवानं त्यांचं नेतृत्व काही महिने 18 महिन्यापेक्षा जास्त लाभलं नाही, पण तरी सुद्धा यामुळे हिंदुस्थानची शान फार वाढली आहे. बाहेरच्या राष्ट्रांमध्ये अशी कमजोर होती की हे नुवं चीनचं आणि पाकिस्तानचंच मत आहे असं नव्हतं, इतरही राष्ट्रांचं हिंदू संसंबंधांना असंच मत होतं. याला कारण आमचा इतिहास आहे पाठीमागे. पण आम्ही इतिहास बदलतोय, आमचा देश बदलतोय याची जाणीव त्यांना झाली नव्हती. अगदी प्रामाणिक म्हणून ही गोष्ट लोक मानत असत. मला आठवतं की पंडित नेहरूंच्या नंतर हे राष्ट्र राष्ट्र राहणार नाही, निदान लोकशाही राहणार नाही. हे मला मी स्वतः जेव्हा दुर्दैवाने मी शेवटच्या आठवड्यामध्ये नेहरूंच्या जीवनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये होतो आणि मला अगदी संताप येतो की जेव्हा खाजगी चर्चेमध्ये तुम्ही लोक भेटले तर सगळ्या चर्चा गोड बोलणार, जेवायलाही बोलवणार, चांगलं जेवणार, दुसऱ्या चांगल्या गोष्टी हिंदू समजा करणार, तो शेवटी प्रश्न विचारणार हु आफ्टर नेहरू, नेहरूच्या वारसा जगाय. तर मी त्यांना नेहमी शेवटी एक दोनदा मी खुलासे केले पण तुम्ही सांगू लागलो की वाय तुम्ही असे कशा कशा प्रश्न असे विचारतात, नेहरूंची काही प्रकृती चांगली होणे अशी का तुमची इच्छा आहे. दुर्दैवाने ती गोष्ट पण त्यांना त्यातल्या एका माणसाने सांगितलं की आमची कोण माणूस येणार या माणसामध्ये आमचं लक्ष नाही म्हणे. आम्हाला खरी याची भीती वाटते की तुमच्या देशात ती लोकशाही जी चालली आहे ती नेहरूंचं नेतृत्व आहे म्हणूनच चालली आहे. अशी त्यांची समजूत होती. मला नेहरूंच्या संबंधात फार आदर आहे. आपल्याला कल्पना मी मानतो, आपण आपल्याला कल्पना आहे की माझ्या नेहरूंच्या नेतृत्वाकरता मी काय किंमत दिली या महाराष्ट्रावर. पण असं जरी असलं तरी या गोष्टीची माझा कधीच विश्वास नव्हता आणि आज नाही की आमच्या देशामध्ये लोकशाही याचा पण कोणतरी एक नेता आहे म्हणून तेव्हा ती माझा तेव्हा विश्वास होता आधी नाही. नेहरूंच्या नंतरही आम्ही लोकशाही टिकवली आणि नेहरूंच्या नंतर आलेल्या एका कर्तृत्वान पुढाऱ्याचा मृत्यू झाला त्या दुःखात सुद्धा आम्ही लोकशाही टिकवू शकतो हा अनुभव या देशालाही आला आणि बाहेरच्या लोकांनाही आला. हे हा एक मोठा हिंदुस्थानचा मोठा विजय असं आपण मानलं पाहिजे. तेव्हा ही जी वाढती शक्ती जी हिंदुस्थानची आहे या शक्तीचा एक प्रत्यय येतो मला आणि त्यामुळे एक आत्मविश्वास राष्ट्राचा वाढतो. तर त्याचबरोबर आर्थिक स्वरूपाच्या प्रश्नांची गुंतागुंती अधिक वाढते. ही गोष्ट कबूल केली पाहिजे कारण ज्या वेगानं आमच्या प्रगती होण्याची गरज आहे किंवा ज्या प्रमाणामध्ये आमच्या देशातल्या जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला अजूनही त्यांचा तराजू बरोबर सावरता नाही आलेला. त्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. तर त्या गतीनं आम्ही आमची आर्थिक प्रगतीची पावलं जेवढी टाकायला पाहिजे तिथे टाकू शकलो नाहीये. तर त्याचं काही कारण काही कोणतरी एक सरकार किंवा एक माणूस किंवा एक नेता असं दोषी ठरून नाही तुम्हाला चालता येणार. कारण या राष्ट्राच्या जीवनातल्या प्रगतीच्या गती शेकडो वर्ष थांबून बंद पडून राहिल्या होत्या. त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला प्राण होत असताना अंतर्गत एकतेची शक्ती उभा करा, राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करा, नवीन तरुणांना आर्थिक प्रगतीच्या दिशेला जाण्याचा पाया टाका, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संकटांचा मुकाबला करा आणि प्रत्यक्ष लष्करी आक्रमणाचा मुकाबला करा. इतक्या अनेक होते संकटांना राष्ट्र तोंड देऊन पुढे चाललंय. तेव्हा ह्या आर्थिक गुंतागुंती या तुम्हाला मला त्रास देणार प्रश्न असा आहे की या आर्थिक गुंतागुंतीच्या ओझ्याखाली आम्ही आमच्या राष्ट्रीय एकतेचं किंवा राष्ट्रीय सुरक्षेचं महत्व कमी मानणार आहोत की या प्रश्नाकरता जरूर पडलं तर बंद हे करू किंवा बंद ते करू किंवा आमचं नशीबच बंद करून घेऊ इथपर्यंत आम्ही जाणार आहोत की का हा खरा महत्वाचा प्रश्न. आणि म्हणून राष्ट्रीय नेत्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की एकतेची परिस्थिती एकतेचं सामर्थ्य कसं वाढेल या दृष्टीनं पावलं टाकली पाहिजे हा एक कार्यक्रमाचा मार्ग आणि दुसरा जी आर्थिक प्रश्नातली जी गुंतागुंत आहे ती क्रमाक्रमाने पण कशी सुटत जाईल त्यातली गुंतागुंत कशी कमी होत जाईल आणि आमची आर्थिक प्रगती अधिक गतिमान कशी होईल याचा विचार करणं हे अंतर्गत दृष्टीनं ह्या दोन दिशेवर जायचा प्रयत्न करणं हे आमचं राष्ट्र म्हणून पहिला कर्तव्य आहे. मला वाटतं जो पक्ष किंवा जे शासन या दोन क्षेत्रामध्ये अत्यंत परिणामकारी काम करू शकेल तो पक्ष किंवा ते शासन किंवा तो नेता या देशाला सांभाळेल वाचून नये. आणि माझा स्वतःचा विश्वास नसतो, राष्ट्र म्हणून माझा वरू या गोष्टीचा विश्वास आहे की एका कठीण काळात राष्ट्राच्या हिंमतीनं बाहेर पडलं. माझा स्वतःचा हिंदुस्थानच्या जाज्वल्य देशभक्तीवरती विश्वास आहे आणि त्याच्या उदात्त भविष्याबद्दलही माझा विश्वास आहे. आम्ही संकट आल्यानंतर रागवतो, मला पंडित नेहरूंचं एक वाक्य अतिशय आठवतं, पण माझ्या प्रत्यक्ष अनुभवातलं आहे. मग ते जेव्हा मी सांगितलं एक दोन ठिकाणी, पण नायगाव प्रदेशात सारखं वारंवार बरा, ज्या रात्री चीनने आक्रमण परत घेतलं असं जाहीर केलं त्याच्या आधी काही तासांची गोष्ट आहे, मी मुंबईहून पोहोचलो होतो दिल्लीला 20 रात्री, आणि मी त्यांना पोहोचल्यानंतर निरोप पाठवला की मी आलोय मुंबईहून, आपल्याला भेटू इच्छितो, तुम्ही काय करावं काय आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा. साधारणतः रात्रीचे 8:30 वाजले असतील. सांगितलं ठीक आहे, रात्रीचं जेवण तुमचं करून या, बोलू आपण. तर रात्री 9:30 जेवण संपून मी तिथे गेलो तेव्हा अशा एका खोलीमध्ये चिंताक्रांत एक मनुष्य आपल्या सगळ्या देशाचं हृदय घेऊन चालला होता. त्या दिवशी चिनी आक्रमणाचं ते शेवटचं ग्रासचं शेवटचा पार्ट होता वर्ष चाललेलं. उद्या सकाळी आणखीन काय बातम्या ऐकायला येणार आहे अशी चिंता होती मला. तेव्हा मी त्यांना विचारले की उद्या सकाळी काय करायचं, याच्या पुढे काय करायचं. त्याला असं वाटलं की म्हणून मी त्यांना आढळण्याकरता प्रश्न टाकला. तेव्हा उसळून मला म्हटले, आय लूज माय टेम्पर व्हेरी इझिली बट आय डोंट लूज माय नर्व इझिली. म्हणे मला राग तर सटकत लवकर होतो पण माझी हिंमत न लवकर तुटत नाही. त्याला असला तरी म्हणले की 5,000 वर्ष अनेक आक्रमणाच्या संकटातून हा देश वाचलेला आहे. 45 कोटी माणसं आणि म्हणून संरक्षणाच्या तयारीतलं हे महत्वाचं आहे. ते काम लहान लहान क्षेत्रापासून करतात म्हणजे या भावना उद्भवतात कुठून, दैनंदिन जीवनापासून होत. आणि म्हणून नगरपालिकांना, ग्रामपंचायतींना, जिल्हा पंचायतींना ते काम फार करता येण्यात प्रकार. म्हणून मी अशी आशा करेन की हे भिवंडी हे शहर, हे वाढतं शहर, हे एका अर्थानं नवीन बनणाऱ्या भारताचं एका अर्थानं प्रतीक बनू शकणाऱ्याच शहर. आणि म्हणून या संस्थेच्या दैनंदिन कारभाराची त्यांच्यावरती जबाबदारी आहे. ते भाग्यवान आहे, त्यांच्यावरती एक मोठी जोखीम आहे. या पद्धतीनं करतील की ज्यामुळे कुठल्याही धर्मातला, कुठल्याही जातीचा, कुठल्याही भाषेचा असणारा मनुष्य त्याला अभिमान वाटला पाहिजे की मी भोंडीचा नागरिक, अशी भावना या शहरामध्ये जर आपण वाढू शकलात तर मला जरूर आनंद होतो. मी आत्ता येता येता दोन महत्वाची कामं केली. दोन ठिकाणी नवीन प्राथमिक शाळांचे कवी कोनशिलाचा आरंभ घातला. हा चांगला आहे की महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या बाबतीमध्ये एक मुद्दा डॉक्टर कपिल गडकरींच्या माहितीसाठी मी सांगतो की पाणी पुरवठ्याची सोय होती चांगली गोष्ट आहे, जेवण सुद्धा येते आवश्यक गोष्ट. परंतु मी आज असं पाहिलं, मी अशी नाव घेऊन शहरं सांगेन पण ते काही गरज नाही त्याची. परंतु महत्वाचं या सगळ्या शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती कुठली गोष्ट असेल तर ती प्राथमिक शाळा. हल्ली खेड्यामध्ये नवीन शाळा होता आणि खेड्याची शाळा सुधारू लागलेली आहे, परंतु 15,000 वस्तीपासून पुढे असणाऱ्या 1,00,000 वस्तीपर्यंतच्या शहरामध्ये अत्यंत दुरवस्थित असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती प्राथमिक शाळा ही संस्था. आता चालू होऊन लागलेलं हे मूळ नवीन स्वतंत्र भारताचं जे मूळ, जेव्हा भारत माझा स्वतंत्र आहे ही नवी अक्षरं जेव्हा वाचेल तो कुठल्या वातावरणामध्ये वाचेल त्याचा अर्थ त्याच्या मनामध्ये फार महत्वाचा. त्या स्वतंत्र भारताचा अर्थ भोवतालच्या वातावरणामध्ये त्याला समजला पाहिजे असं एक महत्वाचं काम आम्हाला करणं जरूर आहे. मी गोष्टीचा उल्लेख अशासाठी केला की भिवंडी नगरपालिकेने पाहिलेल्या सगळ्या म्युन्सिपॅलिटीने प्रथम मी पाहिलं की 5-6 लाख रुपये खर्च करून प्राथमिक शाळा चांगल्या बांधाव्या हा त्यांचा निर्णय शहाणपणाचा आणि अभिनंदनीय असं मला वाटतं. मुलं अर्थात एवढ्या मोठ्या शाळा एवढ्या मोठ्या शहरामध्ये दोनच बांधणं देश आहे. माझी स्वतःची कल्पना शाळा संबंधीची प्राथमिक शाळा संबंधन अशी आहे की या शाळा वयावर देशात माझी त्यातली कल्पना अशी मोहल्ला कारण असं आहे लहान 4 वर्षाचं किंवा 6 वर्षाचं मूल किती अंतर ओलांडून शाळेसाठी त्यांनी जावं हा खरा महत्वाचा प्रश्न. आणि 2-3 मजल्याची मोठी शाळा या मुलांच्याकरता आवश्यक आहे असं मी मानतो.
पण त्याकरता आपल्या योजना बदलायची सल्ला देत मी सामान्यपणे माझा विचार जो विषय जो मानतोय तो माझा विचार मांडवाबद्दल मानतो. आपल्या योजना आपण चांगल्या केल्या चालतो पण लहान मुलाच्या करता म्हणून 200-250 जास्त संख्या ज्यामध्ये शाळामध्ये असणार नाही अशा अनेक शाळा गावाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये छोटीशी बाहेर बाग असेल एक मजली शाळा असेल पुष्कळ हवा त्याला निदान मिळेल अशी व्यवस्था कमीत कमी ज्या दिवशी प्राथमिक शाळेतल्या मुलांना आम्ही दूध आणि न्याहारीचं अन्न देऊ शकू त्याविषयी फार आनंदाची गोष्ट होती. पण त्यांनी ईश्वरानं दिलेली त्याला हवा भरपूर मिळेल एवढी ती व्यवस्था आपण करू शकलो का. तेव्हा हा प्राथमिक शाळेतला शाळांमधला प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे आणि मी आम्ही शासनाने खेड्यातली शाळा सुधारावी म्हणून पुष्कळ प्रयत्न केले पण असे अडचण या देशातली की एक काम करण्याकरता लक्ष दिलं की नेमकं त्या अजून दुसरं कुठेतरी काम गोळामध्ये पडतं. तर खेड्यातली शाळा सुधारावी म्हणून मोठ्या जोराचे प्रयत्न सुरू झाले तिथलं आमची शहरातली प्राथमिक शाळा पाठवली शहरामध्ये हायस्कूल चांगली होतं आता शहराच्या असं म्हणतातून लहान लहान कॉलेजी सुद्धा यायला लागले. आता आपल्या इथल्या या कॉलेजेसचा संस्कृतीचा मी समारंभ करून आलो आनंदाची गोष्ट आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये की मूळ शाळेचं घर जे आहे तिच्याकडे दुर्लक्ष होता कामाने पण आपण विसरला नाही त्याबद्दल भोवंडीकरांना माझे धन्यवाद आहे. बस आपला जास्त वेळ येत नाही आपण मला इथं बोलायला आपल्या जे चार चित्रबुलाच्या गोष्टी बोलता आल्या मला अतिशय आनंद आहे. आपल्या भिवंडी शहर आर्थिक क्षेत्रात वाढतात आहे पण असं सुखीच वाटत की एवढ्या या शहराची नगरपालिकेचं उत्पन्न जवळ 5 लाखाचं मोठा अभिमान वाटतो सरकारचे उत्पन्न आहे आपलं. पण या पैशाचा उपयोग आपण शहराच्या उन्नतीसाठी शहाणपणाने कल्याण होईल अशा पद्धतीनं कराल अशी आशा व्यक्त करतो आणि एक जीवन दिशा तुम्हाला दैवानं जी दिलेली आहे परिस्थिती एवढ्या चांगल्या उत्पन्नाचा यातून एक आदर्श शहर महाराष्ट्रातलं जर आपण निर्माण करू शकला तर महाराष्ट्राच्या धन्यवादाला आपण पात्र व्हाल आणि व्हावं अशी इच्छा व्यक्त करण्यात येईल.